आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्रोएशियाचा पहिला आणि ऐतिहासिक दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताकडे रवाना. भारत क्रोएशिया दरम्यान 4 संयुक्त सहकार्य करार. ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत उत्तर इराणमधून 110 विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं विमान आज पहाटे नवी दिल्लीत दाखल. इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र. इस्रायलकडून हल्ल्यांचं सत्र सुरूच. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची उद्या न्यूयॉर्कमध्ये तातडीची बैठक. मलेशियात सुरू असलेल्या आशियाई स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या वेलावन सेंथिलकुमारकडून जपानच्या टोमोटाका एंडोचा 3-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं देहावसान. आता सविस्तर बातम्या. आपला क्रोएशियाचा पहिला आणि ऐतिहासिक दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताकडे रवाना झाले आहेत. अनेक उच्चस्तरीय बैठका झालेल्या या दौऱ्यामुळे भारत क्रोएशियाच्या संबंधांमध्ये उल्लेखनीय सुधारणा झाली आहे. हा दौरा ऐतिहासिक झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. मैत्री आणि व्यापक सहयोगाचा नवा अध्याय सुरू झाल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी बान्स्की डवोरी इथं काल क्रोएशियाचे पंतप्रधान अँद्रेज प्लेवोकिक यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा केली. त्यानंतर उभय देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. त्यात जागतिक शांतता, लोकशाही मूल्य आणि व्यापार, तंत्रज्ञान आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत कटिबद्धता व्यक्त करण्यात आली. युरोप किंवा आशिया अशा कोणत्याही ठिकाणच्या संघर्षात शांततापूर्ण तोडगा निघाला पाहिजे असं मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं. युद्धभूमीवर तोडगे निघू शकत नाहीत असं ते म्हणाले. सर्व देशांची एकात्मिकता आणि भौगोलिक एकात्मता यांच्याबाबतची भारताची कटिबद्धताही त्यांनी स्पष्ट केली. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा त्यांनी निषेध केला. द्विपक्षीय व्यापार वाढवणं आणि लवचिक आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी तयार करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. दोन्ही देशांनी 4 संयुक्त सहकार्य करारही केले आहेत. पंतप्रधानांनी क्रोएशियाचे अध्यक्ष झोरान मिलानोविक यांच्याबरोबरही स्वतंत्र चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वाढवण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. प्लेवोकिक यांनी मोदी यांच्यासाठी झाग्रेब इथं भोजन समारंभाचंही आयोजन केलं होतं. ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत उत्तर इराणमधून 110 विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं विमान आज पहाटे नवी दिल्लीत दाखल झालं. इस्रायल आणि इराणमध्ये वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना इराणमधून परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू ही मोहीम आखली आहे. पहिल्या टप्प्यात 110 विद्यार्थ्यांना इराणमधून येरेवान या आर्मेनियाच्या राजधानीत आणण्यात आलं आणि तिथून काल दुपारी विमानानं विद्यार्थी भारताकडे परत आले. भारत इराण आणि आर्मेनिया सरकारचा कृतज्ञ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान इराणमधल्या भारतीय नागरिकांनी तेहरानमधल्या दूतावासाच्या संपर्कात रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. इस्रायलनं इराणवर काल आणखी 3 टप्प्यांमध्ये हल्ले केले त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याचं इराणनं म्हटलं आहे. इस्रायलनं इराणच्या राष्ट्रीय पोलीस मुख्यालयावर हल्ला केल्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. तेहरानमधल्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र प्रकल्पासह 40 ठिकाणी हल्ले करण्यात आले. सततच्या बॉम्ब हल्ल्यांमुळे तेहरान आणि इतर शहरांमध्ये घबराट पसरली आहे. आतापर्यंत सुमारे 585 जणांचा मृत्यू झाला तर 1300 जण जखमी झाल्याचं इराणचे अधिकारी आणि मानवी हक्क संघटनांचं म्हणणं आहे. दरम्यान इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनं बदला घेऊ असं म्हटलं आहे तर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी आंतरराष्ट्रीय दबावाला बळी पडणार नसल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या भागात लष्करी तैनातीत वाढ केली आहे आणि इराणनं विनाअट शरण यावं अशी मागणी केली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची उद्या न्यूयॉर्कमध्ये तातडीची बैठक होणार आहे. इराणमधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराण, चीन, पाकिस्तान आणि रशियाच्या मागणीवरून ही बैठक होत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इस्रायल आणि इराण संघर्षात मध्यस्थीची तयारी दाखवली आहे. सेंट पीटर्सबर्ग आर्थिक मंच परिषदेदरम्यान पुतीन यांनी हा प्रस्ताव मांडला. मॉस्कोच्या मध्यस्थीमुळे इराणला शांततापूर्ण आण्विक कार्यक्रम सुरू ठेवता येईल आणि इस्रायलच्या सुरक्षाविषयक चिंतांचं समाधान होईल असा दावा त्यांनी केला आहे. 4 राज्यांमधल्या विधानसभेच्या 5 जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. गुजरातमधल्या 2 जागांसाठी तर केरळ, पश्चिम बंगाल आणि पंजाबमधल्या प्रत्येकी 1 जागेसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. गुजरातमधील आमदार करसनभाई सोळंकी, पंजाबमधील आमदार गुरप्रीत बस्सी योगी आणि पश्चिम बंगालमधील आमदार नसीरुद्दीन अहमद यांचं निधन झाल्यामुळे, तर गुजरातमधील आमदार भयानी गांधूभाई आणि केरळमधील आमदार पी व्ही अन्वर यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. येत्या सोमवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान राज्यसभेच्या 8 जागांसाठीही आज मतदान होणार आहे. आंध्र प्रदेशकडून प्रस्तावित असलेल्या गोदावरी बनकचारला लिंक प्रकल्पाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा तेलंगणचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी केली. काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रेड्डी यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पात गोदावरी नदीतून पोलावरम इथं कृष्णा खोऱ्यात पाणी वळवलं जाणार आहे. त्याचा तेलंगणच्या शेतकऱ्यांना फटका बसणार असल्यामुळे कायदेशीर लढाईसाठी राज्य सरकार कायदा तज्ज्ञांची नेमणूक करेल असं रेड्डी यांनी म्हटलं आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 340वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात श्री क्षेत्र देहू इथं काल पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्यात सहभागी झाले. भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय यांनी शेकडो वर्ष आक्रमणातून आपल्या देवतेचं संस्कृतीतून रक्षण केलं आहे, म्हणून वारकरी संप्रदायाची जोड घेऊन आपली संस्कृती पुढे जात आहे. या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होऊन आपल्याला अतिशय आनंद झाला अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येनं वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन, पालखीची विधिवत प्रस्थान पूजा आणि आरती करण्यात आली. महापूजेनंतर पालखीनं इनामदार वाड्यातल्या मुक्कामाकडे प्रस्थान केलं. या सोहळ्यात सुमारे 500 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. साहित्य अकादमीच्या युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यामध्ये मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे यांची खोल खोल दुष्काळ डोळे ही कादंबरी आणि सिंधी भाषेतील पांधी अडो या कविता संग्रहासाठी मंथन बचाणी यांची युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड झाली, तर बाल साहित्य अकादमी पुरस्कारासाठी डॉ सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या कविता संग्रहाची निवड झाली आहे. हॉकी इंडिया मास्टर्स स्पर्धा काल चेन्नईत सुरू झाली. महिलांच्या गटात कर्नाटक संघानं केरळचा तर महाराष्ट्राच्या संघानं हिमाचल प्रदेश संघाचा पराभव केला. पुरुषांच्या गटात पंजाबच्या संघानं पुदुच्चेरी संघाचा तर तमिळनाडूनं केरळ संघाचा पराभव केला. मलेशियात सुरू असलेल्या आशियाई स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या वेलावन सेंथिलकुमारनं जपानच्या टोमोटाका एंडोचा 3-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा हा एकमेव खेळाडू आता स्पर्धेत उरला आहे. यापूर्वी सूरज चांद, आकांक्षा साळुंखी आणि शमीना रियाज स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. निसर्गवादी, वन्यजीव संरक्षक आणि प्रख्यात लेखक पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित अरण्य ऋषी मारुती चितंबल्ली यांचं काल सोलापूर इथं राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. आज दुपारी 1 वाजल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. चितंपल्ली यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यासारख्या विविध जंगलं आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये वनविभागाच्या माध्यमातून 36 वर्ष सेवा करताना वन्यप्राण्यांचं वर्तन, वनस्पती, पक्षी यांचा अभ्यास केला आणि जंगलांशी संबंधित रहस्यांचा वेध घेतला. ते अनुभव आपल्या लेखणीतून वाचकांसमोर सजीव केले आणि मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. नीलवंती, जंगलाचं देणं, घरट्या पलीकडे, रातवा, रानवाटा, प्राणीकोश, पक्षीकोश अशा अनेक पुस्तकांमधून ते पुढच्या पिढ्यांना निसर्गाची शब्दसहल घडवत राहतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्रोएशियाचा पहिला आणि ऐतिहासिक दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताकडे रवाना. भारत क्रोएशिया दरम्यान 4 संयुक्त सहकार्य करार. ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत उत्तर इराणमधून 110 विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं विमान आज पहाटे नवी दिल्लीत दाखल. इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र. इस्रायलकडून हल्ल्यांचं सत्र सुरूच. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची उद्या न्यूयॉर्कमध्ये तातडीची बैठक. मलेशियात सुरू असलेल्या आशियाई स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या वेलावन सेंथिलकुमारकडून जपानच्या टोमोटाका एंडोचा 3-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश आणि अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली यांचं देहावसान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.